ॐ नमोजि आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ओंकार हाच परमात्मा आहे, हे सर्वांचे मूळ असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो। स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्व व्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो। देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस। निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। ओंकाराची प्रथम आकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे विशाल उदर आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याचा भव्य मस्तकाचा आकार आहे। हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज। या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटळला जातो। त्या मूळ द्विजरूपी ओंकार रूप गणपतीला मी श्री गुरुकृपेने नमस्कार करतो। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आता गणपती वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वाग्व्यर्थ व कला यांची देवता आहे, जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो।
ப்ரீ.